आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानांत उत्साहान सहभागी जावपाचें आवाहन केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रकुल खेळ 2026 पदक विजेत्यां कडेन संवाद सादलो. भारतान बिगर जिवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो टप्पो पार केला. भारतीय नौदळ आनी अमेरिकन नौदळ हांचो स्फोटक आयुध विलेवाट EOD सराव 2026 आयच्यान कोचीच्या दक्षिण नौदळ कमांडान जातलो. भारतीय हवामान खात्यान उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी अस्तंत मध्य प्रदेशान आज उटंगराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आतां पुराय खबरो. हर घर तिरंगा मोहीम कालच्यान सुरू जाल्या आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखे मेरेन चलतली. ह्या अभियानाचो उद्देश नागरिकांक आपल्या घरांचेर तिरंगो फडकावपाक आनी देशभक्ती तशेंच राष्ट्रीय एकचार वाडोवपी कार्यावळींनी वांटो घेवंक प्रोत्साहन दिवप हो आसा. 2022 सुरू जाल्लो हो उपक्रम आतां जनसहभागाच्या एका भव्य मोहिमेंत रुपांतरीत जाला. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हाका अंदू 150 वर्सां पुराय जाल्ल्यान अंदू ह्या मोहिमेक खासा म्हत्व आसा. तशेंच देशभरांत वंदे मातरमाचें सामुहीक गायनूय जातलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानांत उत्साहान सहभागी जावपाचे आनी विकसीत भारत उबारपा खातीर आपलो सामुहीक संकल्प दृढ करपाचे आवाहन केला. तिरंगा हो भारताचे अभिमानाचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाक देशा खातीर सर्वोत्तम योगदान दिवपाक हो राष्ट्रध्वज सतत प्रेरणा दीत आसता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. देश वंदे मातरमाचे 150वें वर्स मनयता आसतना अंदू हर घर तिरंगा अभियान राष्ट्रगीत वंदे मातरमाक समर्पित केल्ले खातीर प्रधानमंत्र्यांनी खोस उक्तायली.
पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्ली अपने निवासस्थानार राष्ट्रकुल खेळांतले पदक विजेत्यांक मेळे. ह्या संवादा वेळार पदक विजेत्यांनी सर्तींतले आपले अनुभव प्रधानमंत्र्यांक सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान प्रधानमंत्र्यांनी म्हळें, ह्या प्रत्येकान आपल्या उत्कृश्ट कामगिरी वरवीं देशाक गौरवान्वित केला आनी ताच्या यशाक लागून जायत्या तरणाट्यांक प्रेरणा मेळटली. एक व्हिडिओ संदेश शेअर करतना खेळांत वांटो घेवपी लोक समृद्ध जातले अशें सांगून मोदी हांणी नागरिकांक सदांच भारताचो उत्साह वाडोवपाचें आवाहन केलें.
खेलेगा वो खिलेगा. ऑलवेज चीयर फॉर भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की
जय. या वेळार युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया आणि युवा व्यवहार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे हजर आशिल्ली. स्कॉटलंडातल्या ग्लास्कोन 23 जुलै ते 2 ऑगस्ट मेरेन जाल्ल्या ह्या खेळांच्या पदक तालिकेन भारताक 34 सुवात मेळ्ळी. भारतीय खेळगड्यांनी वेगवेगळ्या खेळांच्या प्रकारांनी 13 भांगरा, 17 रुप्या आनी 9 कांस्या पदकां सयत 39 पदकां जिखली. लोकसभेत आज 4 विधेयक मांडपाचे आसात. तातूंत ट्रिब्युनल सुदारणा विधेयक 2026, खण आनी खणीचा उदरगत आनी नियमन दुरुस्ती विधेयक 2026, केरळ नाव परिवर्तन विधेयक 2026 आनी राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 हांचो आस्पाव जाता. राज्यसभेन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 विचारार्थ आनी संमती खातीर मांडटल्यो. ह्या विधेयकाचो उद्देश बँकरांच्या नोंदीशी संबंधीत पुराव्याबाबत कायदो करप आनी ताका आधुनीक डिजिटल बँकींग पद्दती कडेन सुसंगत करप हो आसा. कर आकारणीन हेर कायदे सुदारणा विधेयक 2026 हे सुद्धा सभाघरांत विचार आनी संमती खातीर मांडटले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतान भितर जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो पावणो हुपलो ही म्हत्वपूर्ण कामगिरी फाटल्या म्हयन्याच्या 31 तारखेक साध्य झाली. 2030 मेरेन निश्चित केल्ल्या 500 गिगावॅटच्या उद्दिष्टापैकी 60% मायज उद्दिष्ट भारतान साध्य केला. देशाच्या एकूण उर्जा निर्मिती क्षमतेन बिगर जीवाश्म इंधन उर्जा क्षमतेचो वाटो 54% चालल्याचे नवीन नवीकरणीय उर्जा मंत्रालयान एका निवेदनान म्हळा. मंत्रालयान नमूद केले की वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या भरीव योगदानाक लागून नितळ उर्जा निर्मितीन ही वाढ शक्य झाल्या. सौर उर्जा हे वाढीचे मुखेल इंजिन ठरला. सरकारान अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ या महिन्याच्या 13 तारखे सावन फुडल्या वर्सा 13 ऑगस्ट मेरेन 1 वर्ष वाढयला. 31 जुलै 2027 ह्या दिसा ताज्या थारायल्ल्या निवृत्ती उपरांत सेवेंतली मुदतवाड चालूच उरतली. भारतीय महसूल सेवा IRS 1993 बॅचीचे अधिकारी राहुल नवीन यांचा कार्यकाळ वाढोवपाक मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन मान्यताय दिल्या. भारतीय नौदळ आणि अमेरिकन नौदळ हांच्यातलो स्फोटक आयुध विलेवाट EOD सराव 2026 आयच्यान या महिन्याच्या 14 तारीख मेरेन कोचीच्या दक्षिण नौदळ कमांडान जातलो. दोन्ही दलामधलो खासा प्रशिक्षित डायव्हिंग आणि स्फोटक आयुध विलेवाट पथकामधी परस्पर कार्यक्षमता वाढवप आणि व्यावसायिक सहकार्य आणि घटमूट करप हो या द्विपक्षीय सरावाचा उद्देश असा असे संरक्षण मंत्रालयान सांगले. 5 दिस चलपी या सरावान विषय तज्ञांचे चर्चासत्र, परस्पर प्रशिक्षण, उपकरणाची प्रात्यक्षिका आणि प्रत्यक्ष प्रसंगाचेर आधारित सराव हांचा आस्पाव आसतलो. भारतीय नौदळ आणि अमेरिकन नौदळ 2005 सावन संयुक्त बचाव कार्य आणि स्फोटक आयुध विलेवाट सराव आयोजित करता. हो सराव या खासा द्विपक्षीय प्रशिक्षण सरावाची 8वी आवृत्ती. महाराष्ट्रातल्या बारामती विमानतळ सेस्ना C-172 विमान धावपट्टी भायर वचपाच्या घडणुकेची प्राथमिक चौकशी नागरी विमानन महासंचालनालयाचे हवाई सुरक्षा पंगड करतलो असे नागरी विमान मंत्रालयान सांगला. हो पंगड घडणुकेची परिस्थिती आणि कारणां तपासतलो असे मंत्रालयान सांगले. हे विमान सर्किट अँड लँडिंग इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन परिस्थितीच्या प्रशिक्षणा खातीर वापरताले. या घडणुकेन कसली दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची खबर ना, मात्र विमानाच्या प्रॉपेलर इंजिन काउलिंग आणि नोज लँडिंग गियराक प्राथमिक स्वरूपाचे नुकसान झाला. नुकसानाचे सविस्तर मूल्यांकन संबंधित प्राधिकरणाकडल्यान करतले. उत्तराखंड सरकारान शेती आणि त्याच्या जोड क्षेत्रांच्या दीर्घकालीन विकासा खातीर 20 वर्षांच्या उत्तराखंड शेती कृती आराखडो तयार करपाची प्रक्रिया सुरू केल्या. हातून राज्याच्या 13 जिल्ह्यांचा आस्पाव आसतलो. पंतनगर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिवेंद्र कुमार कश्यप हांची प्रकल्प समन्वयक म्हणून नेमणूक केल्या. या कृती येवजणेन शेती, बागकाम, पशुपालन, रान संवर्धन, हवामान बदल, जैवविविधताय, स्थलांतरीत आणि रोजगार निर्मिती या 21 विषयात्मक क्षेत्रांचा आस्पाव जातलो. भारतीय हवामान खात्यान उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अस्तंत मध्य प्रदेशान आज उटंगराच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच फुडले 2 दिस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, उदेंत मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखात उटंगराचा पाऊस पडतलो असा अदमास हवामान खात्यान दिला. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात अशाच हवामानात आसपाची शक्यता असा. मजगती अंदमान आणि निकोबार जुवे, केरलम, माहे, लक्षद्वीप, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल आणि तेलंगणात वादळी वाऱ्यासयत जोगला आणि गडगड मारपाची शक्यताय असा. उझबेकिस्तानातल्या ताशकंदात झाल्या आशियाई ज्युनियर वजन उखलपाच्या सर्तीन भारतीय वजन उखलपी महाराजन अरुण मुगा पांडियनान दादल्यांच्या 65 किलो गटान रुप्या पदक जिंकले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानात उत्साहान सहभागी जावपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रकुल खेळ 2026 पदक विजेत्याकडे संवाद साधलो. भारतान बिगर जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो पावणो हुपलो आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांच्यो 6:30.